आकाशवाणी मुंबई गजेंद्र देवडा राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताला तुकड्यात बघणं हे भारताविषयी अज्ञानाचं लक्षण असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. गेल्या आर्थिक वर्षात देशाची निर्यात विक्रमी पातळीवर. नवीन तंत्रज्ञानामुळे करप्रणालीत सुधारणा आणि करचोरी रोखण्यात मदत होत असल्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे प्रशंसोद्गार. यंदाच्या पावसाळ्यात पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 845 अंकांची घसरण. देशाच्या संपूर्ण विकासाकरता आपण निर्णय घेतो असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज एका वृत्तसंस्थेला मुलाखत देत होते. मी गुजरातचाच विकास करतो असा आरोप माझ्यावर केला जातो. गुजरातचा विकास हा भारताचा विकास करताना आपोआप होणार. भारताला तुकड्यात बघणं हे भारताविषयी अज्ञानाचं लक्षण आहे. भारताची विविधता हीच भारताची शक्ती आहे असं ते म्हणाले. माझ्याकडे मोठ्या योजना आहेत असं मी म्हणतो तेव्हा त्याबद्दल कुणालाही कसली भीती बाळगायचं कारण नाही. गेली 2 वर्ष 2047 विकसित भारत या महत्वाकांक्षी प्रकल्पावर काम सुरू आहे. एक देश एक निवडणूक हे धोरण अंमलात आणण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीनं अहवाल सादर केला आहे. त्याची अंमलबजावणी देशासाठी खूप फायद्याची ठरेल असं मोदी म्हणाले. निवडणुकीत प्रत्येक मतदार महत्वाचा असतो. या सर्व मतदारांचा विश्वास मिळवणं महत्वाचं आहे असं मोदी यांनी सांगितलं. निवडणूक रोखे योजनेमुळे कोणत्या पक्षाला किती पैसे मिळाले हे आता कळतं. निवडणुकांना काळ्या पैशांपासून मुक्त करणे हा यामागचा उद्देश होता असं त्यांनी सांगितलं. ईडीने केलेल्या कारवाईत 97% कारवाई अराजकीय व्यक्तींवर केली गेली आहे असं मोदी यावेळी म्हणाले. देशाच्या सर्व क्षेत्रांमध्ये विकास करणं हेच लोकशाही आघाडी सरकारचं कायम उद्दिष्ट राहिलं आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज तामिळनाडूमध्ये तिरुनेलवेली इथं आयोजित प्रचारसभेत बोलत होते. भाजप सरकारच्या विविध आश्वासनांचा त्यांनी पुनरुच्चार केला. तामिळनाडूतलं द्रमुक काँग्रेस आघाडी सरकार अंमली पदार्थ आणि भ्रष्टाचारामध्ये गुंतलं असल्याचा आरोप त्यांनी केला. बिहारमध्ये उद्या मोदी यांच्या 2 सभा होणार आहेत. गया आणि पूर्णिया या 2 मतदारसंघांमधल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराकरता या सभा होणार आहेत. उद्या संध्याकाळी ते गुवाहाटीला जाणार आहेत. बुधवारी नलबार इथं त्यांची सभा होणार आहे. आसाममध्ये उद्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांची सभा जोरहाट इथं होणार आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आठवड्यात आसाममध्ये प्रचार करणार आहेत. 2023-24 या आर्थिक वर्षात देशाची निर्यात विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. 2022-23 या वर्षात एकूण निर्यात 776.40 अब्ज मूल्याची होती. ती यंदा 776.68 अब्ज मूल्याची असेल असं अनुमान आहे. या वर्षात इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्यातीत सर्वात जास्त म्हणजे 23.64% वाढ झाली. औषधं अभियांत्रिकी यंत्रसामुग्री लोहखनिज सुतीधागे आणि हातमागावरच्या वस्त्रांच्या निर्यातीतही लक्षणीय वाढ झाली. शेतमालाच्या निर्यातीतही 7-19% वाढ नोंदवली गेली. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रगत विश्लेषण प्रणाली यासारख्या नवीन तंत्रज्ञानामुळे करप्रणालीत सुधारणा होत असून करचोरी रोखण्यात मदत होत आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज केलं. नागपुरातल्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी एनएडीटीमध्ये भारतीय महसूल सेवेच्या 76व्या तुकडीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे करदात्यांचा संबंधित व्यवस्थेवरचा विश्वास वाढतो आणि नियमित कर भरण्यासाठी प्रोत्साहन मिळतं असंही धनखड म्हणाले. राज्यपाल रमेश बैस आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता या कार्यक्रमाला उपस्थित होते. या तुकडीत एकूण 58 अधिकारी असून यापैकी 24 महिला अधिकारी आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. यंदाच्या पावसाळ्यात पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ एम रविचंद्रन यांनी आज नवी दिल्ली इथं नैऋत्य मोसमी पावसाच्या अनुमानाबाबत बातमीदारांना माहिती दिली. जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीच्या 160% पाऊस पडण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलं. मात्र वायव्य पूर्व आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण देशात 1 जून ते 30 सप्टेंबर दरम्यान पावसाची सरासरी 87 सेंटीमीटर राहील असं भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी यावेळी सांगितलं. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 845 अंकांची घसरण झाली आणि तो 73,400 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 246 अंकांची घसरण नोंदवत 22,273 अंकांवर बंद झाला. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी महाराष्ट्रात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. आतापर्यंत 11 मतदारसंघांमध्ये 36 उमेदवारांनी 45 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात आज महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने यांनी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, शंभूराज देसाई इत्यादी नेते यावेळी उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी हातकणंगले मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. वंचित बहुजन आघाडीतर्फे माढा मतदारसंघात रमेश वारसकर यांनी तर सोलापुरात राहुल काशीनाथ गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी काढलेल्या मिरवणुकीत पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण तसंच शिवसेनेसह इतर मित्रपक्षांचे पदाधिकारी आणि नेते सहभागी झाले होते. घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात मार्चमध्ये किंचित वाढ झाली. भाजीपाला, कांदे, बटाटे आणि इंधन तेलांच्या दरामध्ये वाढ झाल्यानं महागाईचा दर 53% पोहोचला. फेब्रुवारी 2024 हा दर 20% होता. 18व्या लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान होण्याआधी केलेल्या प्रतिबंधक कारवायांमध्ये देशभरात तब्बल 4,650 कोटी रुपये मूल्याचा अवैध माल जप्त केल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगानं दिली आहे. आजपर्यंतची ही विक्रमी जप्ती आहे. या जप्तीमध्ये सर्वाधिक 85% वाटा हा अंमली पदार्थाचा असल्याचं आयोगाने कळवलं आहे. राष्ट्रीय महामार्गांचं आणि इतर पायाभूत सुविधांचं बांधकाम करताना पर्यावरण आणि निर्वनीकरणाबाबत प्रबोधनासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आज नवी दिल्लीत एक कार्यशाळा आयोजित केली होती. महामार्ग पर्यावरण स्नेही असावे, अभयारण्य, वनक्षेत्र, अमृत सरोवर, वृक्ष लागवड मोहिमा आणि नवे रस्ते बांधताना टाकाऊ पदार्थांचा उपयोग अशा विविध उपाययोजनांविषयी या कार्यशाळेत माहिती देण्यात आली. प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोष कुमार यादव, वन विभागाचे महासंचालक जितेंद्र कुमार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव अनुराग जैन यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केलं. भारत फ्रान्स संयुक्त कार्यगटाची 16वी दहशतवाद विरोधी बैठक आज नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीत दहशतवाद्यांकडून नवीन तंत्रज्ञानाचा वापर, दहशतवादी हेतूंसाठी इंटरनेटचा गैरवापर, कट्टरतावाद आणि दहशतवाद्यांना केला जाणारा वित्त पुरवठा या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. भारत विरोधी फुटीरतावादी कारवाया, संघटित गुन्हेगारी आणि अंमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या दहशतवादी नेटवर्कचा मुकाबला करण्यावर दोन्ही गटात चर्चा झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज बंगळुरुतल्या एन चिन्नास्वामी मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरु आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा सनरायझर हैदराबादच्या 9 षटकात 1 बाद 119 धावा झाल्या होत्या. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे अन्य नेते लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदारांना धमकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत भाजपने आज नवी दिल्लीत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना भाजप नेते तरुण चुग यांनी आरोप केला की तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमधील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताला तुकड्यात बघणं हे भारताविषयी अज्ञानाचं लक्षण असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. गेल्या आर्थिक वर्षात देशाची निर्यात विक्रमी पातळीवर. नवीन तंत्रज्ञानामुळे कर प्रणालीत सुधारणा आणि कर चोरी रोखण्यात मदत होत असल्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे प्रशंसोद्गार. यंदाच्या पावसाळ्यात पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 845 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.